भाग 38 येशु परत येणार आहा. योहान याचा 14वा अध्याय 1-3 वचन. थेसलनिकरास पहिले पत्र याचा 4था अध्याय 13 वचन. थेसलनिकरास पहिले पत्र याचा 5वा अध्याय आणि 4थ वचन. येशूने जसा आखा तिसा तो स्वर्गातून परत येईल, तो पृथ्वीवर विश्वास नाही दिसणार. त्यावेळेस तो येईल, जे विश्वासणारा मरणार आहात ते त्याला कापड्यातून येशूला भेटूसाठी येतील. जे जिवंत आहात त्याला ते भेटतील. ते एकत्रहीन आकाशात प्रभूला भेटतील. ते सर्व काळ स्वर्गात राहतील. विश्वास न ठेवणारा ते पृथ्वीवरच ठेवील. ते परमेश्वराने न्यायाना सामना करतील. आम्हाला माहीत नाही की प्रभू येशू कधी येईल. आम्ही तयार राहून प्रभू येशूनी वाट हेरू. काय आम्ही प्रभूला भेटूला तयार आहात काय?